आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदान प्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आइसलँड फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड फिनलँड डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता आग्रा जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जूनपासून लागू होईल. या योजनेस अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जूनपासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपर फुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखितं, नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा तिसरा इंटरॅक्टिव्ह होलोबॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकल्पाचा होलोबॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा एआय तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटनसहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद आणि अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.